आकाशवाणी मुंबई मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत।
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार। 2015 या वर्षातला मन की बातचा हा शेवटचा भाग, यानंतर मन की बातमध्ये आपण भेटणार आहोत 2016। नुकताच आपण ख्रिसमसचा सण साजरा केला आणि आता नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे। भारत विविधतेनं नटला आहे, सण उत्सवांची रेलचेल असते। एक सण साजरा होतो न होतो तोच दुसरा येतो। साजरा होणारा प्रत्येक सण पुढच्या सणाची वाट पाहायला लावणारा ठरतो। कधीकधी वाटतं की भारत असा देश आहे जिथली अर्थव्यवस्था सणांवर आधारितही आहे। समाजातील गरीब घटकासाठी आर्थिक घडामोडींचं निमित्त म्हणजे सण असतात। साऱ्या देशवासियांना ख्रिसमसच्या आणि 2016 या नवीन वर्षाच्या माझ्याकडून अनेक शुभेच्छा। 2016 हे नववर्ष आपणा सर्वांसाठी आनंददायी ठरावं, नवा उत्साह, नवा संकल्प, नवी प्रेरणा आपल्याला यशाच्या नव्या शिखरावर नेणारे ठरोत। सारं जग संकटमुक्त व्हावं, दहशतवाद असो, जागतिक तापमान वाढ असो, नैसर्गिक संकट असोत किंवा मानवनिर्मित, सारी मानवजात सुखाने आणि शांततेत राहावी यापेक्षा मोठा आनंद तो कोणता। मी तंत्रज्ञानाचा पुष्कळ वापर करतो हे आपल्याला माहिती आहे, त्यातून विविध विषयांची विपुल माहिती मला मिळते। MyGOV हे पोर्टल मी नेहमी बघतो। पुण्याहून श्रीमान गणेश व्ही सावलेशवारकर यांनी लिहिलंय की हा हंगाम पर्यटनाचा आहे, या काळात देशी आणि परदेशी पर्यटक येतात। ख्रिसमसची सुट्टी साजरी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी जातात। पर्यटन क्षेत्रात पर्यटकांना सर्व सोयी सुविधा मिळतील याकडे विशेष लक्ष दिलं जातं। मात्र सावलेशवारकर म्हणतात की जिथे जिथे पर्यटन स्थळं आहेत, धर्मशाळा आहेत, धार्मिक ठिकाणं आहेत, तिथे स्वच्छतेच्या बाबतीत विशेष लक्ष द्यायला हवं, अधिक लक्ष द्यायला हवं। आमची पर्यटन स्थळं जितकी स्वच्छ आणि नीटनेटकी असतील तितकी आमच्या देशाची प्रतिमा जगभर उजळेल। गणेशजींच्या विचारांचं मी स्वागत करतो। गणेशजींचे विचार मी देशवासियांपर्यंत पोचवत आहे आणि तसंही अतिथी देवो भव असं आपण म्हणतोच की आपल्या घरी पाहुणे येणार असतात त्यावेळी आपण घराची साफसफाई करतो, घर सजवतो। म्हणूनच आमची पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं या ठिकाणीही स्वच्छता राखण्याबद्दल आपण विशेष लक्ष द्यायला हवं। देशभरातून स्वच्छता मोहिमेबद्दल नेहमी बातम्या येतात याचा मला आनंद वाटतो। या बातम्या देणाऱ्या माध्यमांमधल्या मित्रांचे मी विशेष आभार मानतो, कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधून ते लोकांसमोर हे माध्यमकर्मी आणतात। एका वर्तमानपत्रात मी नुकतीच एक बातमी वाचली, ती तुमच्यापर्यंत पोचवावी असं मला वाटतं। मध्य प्रदेशातल्या सिहोर जिल्ह्यात भोजपुरा गावात दिलीप सिंग मालविया हे एक वयानं ज्येष्ठ कारागीर राहतात। तसं पाहिलं तर गवंडी काम करणारे, मजुरी करणारे एक साधे कारागीर आहेत ते। त्यांनी असं एक आगळंवेगळं काम केलं की त्याची बातमी वर्तमानपत्रातून छापून आली, माझ्या वाचनात ती आली आणि तुमच्यापर्यंत पोचवावी असं मला वाटलं। छोट्याशा गावात राहणाऱ्या दिलीप सिंग मालविया यांनी ठरवलं की गावामध्ये शौचालय बांधण्यासाठी लागणारं सामान जर कोणी उपलब्ध करून दिलं तर बांधकामाची मजुरी ते घेणार नाहीत, म्हणजे शौचालयाचं बांधकाम ते विनामूल्य करून देतील। शौचालयाचं बांधकाम हे एक पवित्र काम आहे असं मानून भोजपुरा गावात दिलीप सिंग यांनी 100 शौचालयं बांधून दिली। दिलीप सिंग मालविया यांचं मी अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो। नैराश्य आणणाऱ्या बातम्या कधी कधी कानावर येतात, परंतु आपल्या देशात आजही असे अनेक दिलीप सिंग आहेत जे आपापल्या परीनं काही ना काही चांगलं काम करत आहेत, आणि हीच तर आपल्या देशाची शक्ती आहे, हीच तर आपल्या देशाची आशा आहे। याच गोष्टींमुळे तर आपला देश पुढे जातो, आणि म्हणूनच मन की बातमधून दिलीप सिंग यांच्याबद्दल अभिमानानं सांगणं, त्यांचा गौरव करणं हे मला साहजिक वाटतं। अनेक जणांच्या अविश्रांत परिश्रमांमुळेच हा देश वेगानं प्रगती करतो आहे। पावलाला पाऊल जोडून 125 कोटी देशवासी एक एक पाऊल स्वतः तर पुढे जात आहेतच आणि देशालाही पुढे नेत आहेत। उत्तम शिक्षण, उत्तम कौशल्य आणि रोजगाराच्या नवनव्या संधी, नागरिकांना विमा संरक्षण देण्यापासून बँकिंग सुविधा पुरवणं, जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभीकरणासाठी सुधारणा, व्यापार आणि नवा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा देणं, सर्वसामान्य कुटुंबातील लोक जे बँकेच्या दारापर्यंतही पोचू शकत नव्हते त्यांच्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून सुलभ रीतीनं कर्ज उपलब्ध करून देणं यासारखे अनेक कार्यक्रम. प्रत्येक भारतीयाला जेव्हा हे कळतं की सारं जग योग या गोष्टीकडे आकर्षित झालं आहे आणि साऱ्या जगानं आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला आणि सारं जग जोडलं गेलं, तेव्हा आमच्या मनात विश्वास निर्माण होतो की हाच आहे आमचा हिंदुस्थान. जेव्हा आपल्याला विराट रूपाचं दर्शन होतं तेव्हाच तर हा विश्वास, हा भाव आपल्या मनात निर्माण होतो. यशोदा माता आणि कृष्णाची ती कथा कोण बरं विसरेल, जेव्हा बाळकृष्णानं तोंड उघडलं आणि यशोदा मातेला त्यात साऱ्या ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं तेव्हा यशोदेला कृष्णाच्या सामर्थ्याचा प्रत्यय आला. आणि योग दिनाच्या निमित्तानं हाच प्रत्यय भारताला आला आहे. स्वच्छतेचा विषय आता घरोघरी एक प्रकारे चर्चेला जातोय, त्यातला नागरिकांचा सहभाग वाढतोय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षांनी जेव्हा एखाद्या गावात विजेचे खांब उभे राहतात, काळोख संपतो, तेव्हा त्या गावकऱ्यांना होणारा आनंद, त्यांना वाटणारा उत्साह कसा अमर्याद असतो याची आपल्यासारख्या शहरी भागात राहणाऱ्यांना, विजेचा वापर करणाऱ्यांना कदाचित कल्पनाही येणार नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे ऊर्जा विभाग हे काम यापूर्वीही करत होते, पण गावागावात 1000 दिवसात वीज पोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आज या गावात वीज पोचली, आज त्या गावात पोचली अशा बातम्या जेव्हा येतात तेव्हा त्यात असतो आनंद आणि उत्साह. या घटनेची प्रसारमाध्यमांमध्ये म्हणावी तशी चर्चा होताना अजून दिसत नाही, पण मला खात्री आहे वीज पोचलेल्या या गावांपर्यंत प्रसारमाध्यमं पोचतील आणि तिथलं उत्साहाने भरलेलं वातावरण, वीज आल्यामुळे त्या गावकऱ्यांना झालेला आनंद, या गोष्टी ही प्रसारमाध्यमं साऱ्या देशातील जनतेपर्यंत पोचवतील. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जे सरकारी कर्मचारी गावागावात वीज पोचवण्याचं काम करतायत त्यांना समाधान मिळेल. एखाद्या गावाचं जीवन आमूलाग्र बदलून टाकण्याचं काम त्यांनी केलं आहे याची दखल प्रसारमाध्यमं घेत आहेत याचाही त्यांना आनंद मिळेल. शेतकरी असो, गरीब असो, महिला असोत वा तरुण, या सगळ्यांपर्यंत या गोष्टी पोचायला हव्यात की नकोत. कोणत्या सरकारनं कोणतं काम केलं आणि कोणत्या सरकारनं कोणतं काम नाही केलं यासाठी हे पोचायला नको, तर या गोष्टी मिळणं हा त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांनी गमावू नये यासाठी हे पोचायला हवं. योग्य गोष्टी, चांगल्या गोष्टी, सामान्य माणसाच्या उपयोगी पडणाऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचत आहेत आणि पोचतील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. असं करणं म्हणजे एक प्रकारे सेवाच आहे. माझ्या परीनं हे करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला. मी एकटा हे सारं करू शकत नाही, पण जेव्हा मी हे सांगतो तेव्हा मला काहीतरी केलंच पाहिजे ना. आपल्या मोबाईल फोनवर नरेंद्र मोदी ॲप डाउनलोड करून त्या ॲपच्या माध्यमातून सामान्य नागरिक माझ्यापर्यंत पोचू शकतात. अनेक छोट्या छोट्या गोष्टी मी त्याद्वारे आपल्यापर्यंत पोचवत असतो आणि लोकसुद्धा अनेक गोष्टी त्याच ॲपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचवत असतात याचा मला आनंद होतो. तुम्हीसुद्धा या प्रयत्नात सहभागी व्हा. 125 कोटी देशवासियांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तुमच्या मदतीशिवाय मी कसा पोचणार? सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टी सामान्य माणसाच्या भाषेत आपण त्यांच्यापर्यंत पोचवूया आणि त्यांच्या हक्काच्या गोष्टी त्यांना मिळतील यासाठी त्यांना प्रेरित करूया. माझ्या तरुण मित्रांनो, 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मी स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया या संकल्पनेबद्दल प्राथमिक चर्चा केली होती. त्यानंतर सरकारच्या प्रत्येक खात्यात, प्रत्येक विभागात ते काम सुरू झालं. स्टार्टअप या बाबतीत भारत जागतिक राजधानी होऊ शकतो का? नवनव्या प्रकारे नव्या संशोधनासह स्टार्टअप म्हणजे आमच्या राज्यांमधल्या युवकांसाठी एक उत्तम संधी ठरेल. उत्पादन क्षेत्र असो, सेवा क्षेत्र असो, शेती क्षेत्र असो, प्रत्येक बाबतीत नवीन विचार, नवीन प्रयोग, नवीन प्रयत्न, नवीन शोध यांची गरज आहे आणि त्याशिवाय जग पुढे जाणार नाही. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया ही योजना आमच्या तरुणांसाठी एक मोठी संधीच आहे. माझ्या युवा मित्रांनो, 16 जानेवारी या दिवशी स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया या योजनेचा पूर्ण कृती आराखडा भारत सरकार सादर करणार आहे. कसं होणार, काय होणार, का होणार या सगळ्याचं एक प्रारूप आपल्यासमोर मांडलं जाईल. आणि या कार्यक्रमात देशभरातील IIT, IIM, केंद्रीय विद्यापीठं, NIT, जिथे जिथे तरुण पिढी आहे त्या सर्वांना थेट संपर्क, लाईव्ह कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं जाईल. स्टार्टअपच्या बाबतीत आमच्याकडे एक धारणा तयार झाली आहे, जसं की डिजिटल क्षेत्र किंवा IT क्षेत्र यांच्यासाठीच केवळ स्टार्टअप आहे. पण असं अजिबात नाही. भारताच्या गरजेप्रमाणे आपल्याला त्यात बदल करायचे आहेत. एखादी गरीब व्यक्ती मोलमजुरी करते, अंगमेहनत करते, त्या व्यक्तीचे श्रम हलके व्हावेत, कष्ट कमी व्हावेत, असा एखादा शोध आमच्या तरुण मित्रांना लावावा अशी अपेक्षा आहे. आणि यालाही मी स्टार्टअपच मानतो. असं काम करणाऱ्या तरुणाला मदत करावी असं मी बँकेला सुचवेन. धैर्यानं पुढे जा, बाजारपेठ मिळेल असं मी त्या तरुणाला सुचवेन. केवळ शहरी भागातच आमच्या युवा पिढीची बुद्धिमत्ता एकवटली आहे हा गैरसमज आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक भागातल्या तरुणाकडे प्रतिभा आहे, त्यांना गरज आहे ती संधी मिळण्याची. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया ही योजना केवळ काही शहरांपुरती मर्यादित राहता कामा नये. हिंदुस्थानच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत ती पोचायला हवी. राज्य सरकारांनीही याबाबतीत पुढाकार घ्यावा असा मी त्यांना आग्रह करेन. या विषयावर 16 जानेवारीला मी आपल्याशी अधिक सविस्तर बोलेन. तुमच्या सूचनांचं नेहमीच स्वागत असेल. प्रिय युवा मित्रांनो, 12 जानेवारी ही स्वामी विवेकानंदांची जयंती. माझ्याप्रमाणेच या देशातल्या कोट्यवधी लोकांनी स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेतली आहे. त्यांची जयंती राष्ट्रीय युवा उत्सवाच्या स्वरूपात 12 जानेवारी 1995 पासून साजरी केली जाते. यावर्षी हा कार्यक्रम छत्तीसगडमध्ये रायपूर या ठिकाणी होणार आहे. विशिष्ट संकल्पनेवर आधारित असा हा युवा महोत्सव असतो. मला असं कळलं आहे की यंदाची संकल्पना आहे इंडियन यूथ ऑफ डेव्हलपमेंट स्किल अँड हार्मनी. सर्व राज्यांमधून, हिंदुस्थानातील प्रत्येक भागातून 10,000 अधिक युवक तिथे जमणार आहेत. जणू काही एक लघु भारतच तिथे अवतरणार आहे. युवा भारताचं दृश्य अवतरणार आहे. जणू काही स्वप्नांचा, आशा आकांक्षांचा महापूर लोटणार आहे. संकल्पाची प्रचिती येणार आहे. या राष्ट्रीय युवा महोत्सवाबद्दल तुमच्या सूचना, तुमचे विचार माझ्यापर्यंत पोचवाल का? विशेषत माझ्या तरुण मित्रांना मी सुचवेन की नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमातून तुमचे विचार थेट माझ्यापर्यंत पोचवा. तुमच्या मनात काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. ते विचार या युवा महोत्सवात प्रकट व्हावेत, प्रतिबिंबित व्हावेत असं मला वाटतं. त्यासाठी आवश्यक त्या सूचना, आवश्यक सल्ला मी सरकारी विभागांना देईन. राष्ट्रीय युवा महोत्सवाविषयी नरेंद्र मोदी ॲपवर तुमची मतं जाणून घ्यायला, तुमचे विचार जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. गुजरातच्या अहमदाबादचे दिलीप चौहान दृष्टिहीन शिक्षक आहेत. त्यांनी त्यांच्या शाळेत ॲक्सेसिबल इंडिया डे, सुलभ संचार भारत दिवस साजरा केला. दूरध्वनीवरून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
सर, वी सेलिब्रेटेड ॲक्सेसिबल इंडिया कॅम्पेन इन माय स्कूल. आय एम अ व्हिज्युअली चॅलेंज टीचर अँड आय ॲड्रेस द 2000 चिल्ड्रन ऑन द इश्यू ऑफ डिसेबिलिटी अँड हाऊ वी कॅन स्प्रेड अवेअरनेस अँड हेल्प डिफरंटली एबल पीपल अँड स्टुडंट्स. रिस्पॉन्स वॉर फॅन्टास्टिक. वी एन्जॉयड इन द स्कूल अँड स्टुडंट वॉर इन्स्पायर्ड अँड मोटिवेटेड टू हेल्प डिसेबल पीपल इन द सोसायटी. आय थिंक इट वॉज अ ग्रेट इनिशिएटिव्ह बाय यू.
दिलीपजी, तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्ही स्वतः या क्षेत्रात काम करत आहात, यात येणाऱ्या अडचणींचा तुम्ही सामना केलेला आहे. समाजात काम करणाऱ्या अशा व्यक्तींना भेटण्याचा योग जेव्हा येतो तेव्हा मनात अनेक विचार येतात. आपल्या विचारसरणीप्रमाणे आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण व्यक्त करतो. अपघातामुळे काही जणांना अवयव गमवावे लागतात, काही जणांमध्ये जन्मतःच काही त्रुटी असतात. आणि अशा व्यक्तींकरता आजवर पूर्ण जगभरात अनेकविध शब्दप्रयोग किंवा संज्ञा वापरल्या गेल्या आहेत. या संज्ञांविषयी, शब्दप्रयोगांविषयी विचार विनिमय होत असतो. प्रत्येक वेळी असं मत मांडलं गेलं की अशा व्यक्तींकरता या शब्दाचा वापर उल्लेख योग्य नाही, सन्मान व्यक्त करणारा नाही. आणि आपण हे पाहिलं असेल की अनेक शब्द प्रचलित झाले आहेत. कधी अपंग, कधी विकलांग, कधी भिन्न रूपाने सक्षम असे शब्द येत राहिले. आता हे खरं आहे की प्रत्येक शब्दाचं आपलं असं वेगळं महत्त्व आहे. भारत सरकारनं यावर्षी सुगम्य भारत अभियान सुरू केलं, त्या कार्यक्रमाला मी जाणार होतो. पण तामिळनाडूमध्ये काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः चेन्नईत आलेल्या महापुरामुळे मी तिकडे गेलो आणि सुगम्य भारत अभियानाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो नाही. पण त्या कार्यक्रमाला जायचं म्हणून माझ्या मनात विचार येत होते. त्यावेळी मला असं वाटलं की परमात्म्याने एखाद्या व्यक्तीच्या शरीरात काही उणीव ठेवली आहे, त्रुटी आहे, त्या व्यक्तीचा एखादा अवयव सक्षम नाही. अशा व्यक्तींना आपण विकलांग म्हणतो, अपंग म्हणतो. पण त्यांच्या जवळ गेल्यावर लक्षात येतं की आपल्याला केवळ त्या व्यक्तीमधल्या उणीवा दिसल्या, मात्र परमेश्वरानं त्या व्यक्तीला विशेष शक्ती बहाल केलेली असते. परमात्म्यानं प्रदान केलेली ही देणगी आपण बघू शकत नाही. पण जेव्हा या व्यक्ती काम करतात, स्वतःला सिद्ध करतात, तेव्हा आपलं लक्ष जातं आणि मनात प्रश्न येतो, अरे वा, हा कसं करत असेल हे. आणि मग माझ्या मनात विचार आला की तो विकलांग आहे दिसतं, पण त्याच्याजवळ असणारी असाधारण क्षमता अनुभवानं कळते. म्हणून मला असं वाटतं की आपल्या देशात विकलांग या शब्दाऐवजी दिव्यांग या संज्ञेचा वापर करावा. या अशा व्यक्ती आहेत ज्यांच्यापाशी एक किंवा त्याहून अधिक असे भाग आहेत ज्यात दिव्यता आहे, दिव्य शक्तीचा संचार आहे, जो आपल्यासारख्या धडधाकट लोकांपाशी नाही. मला हा शब्द फार आवडला. माझ्या देशातले नागरिक आता विकलांगाऐवजी दिव्यांग हा शब्द प्रचलित करतील काय? मला आशा आहे की हा विचार आपण पुढे न्याल. सुगम्य भारत अभियानाची आम्ही त्या दिवशी सुरुवात केली आहे. आवश्यक त्या पायाभूत सुधारणा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही अंमलात आणून या दिव्यांग लोकांसाठी सुगम्य परिसर प्रत्यक्षात घडवूया. शाळा, रुग्णालयं, सरकारी कार्यालयं, बस डेपो, रेल्वे स्थानकात रॅम्प असावेत, सुलभ पार्किंग, सुलभ उद्वाहन, ब्रेल लिपी, कितीतरी गोष्टी आहेत. या साऱ्या गोष्टी सुगम्य बनवण्यासाठी नवीन संशोधन हवं, तंत्रज्ञान हवं, संवेदनशीलता हवी आणि व्यवस्था हवी. हे करायचं असा आम्ही निर्धार केला आहे. लोकांचा सहभाग वाढतो आहे, त्यांना हे आवडलं आहे आणि आपणही आपापल्या पद्धतीनं यात सहभागी व्हा. माझ्या प्रिय देशवासियांनो, सरकारी योजना सतत येत असतात, चालत राहतात, पण या योजना केवळ कृत्रिम नकोत, त्यात चेतना हवी. शेवटच्या घटकापर्यंत ती चांगल्या रूपात पोचायला हवी. फायलींमध्ये त्यांचा श्वास गुदमरता कामा नये, कारण या योजना आखल्या जातात सामान्य माणसाकरता, गरीब माणसाकरता. खऱ्या आणि गरजू व्यक्तीपर्यंत योजनेचे लाभ पोचवण्यासाठी काही दिवसापूर्वी भारत सरकारनं एक प्रयत्न केला. आपल्या देशात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर अनुदान दिलं जातं. ही रक्कम काही कोटी रुपयांची असते, पण लाभार्थ्यांपर्यंत योग्य वेळेत ती पोचते की नाही याची खातरजमा करणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. सरकारने यात थोडा बदल केला. जनधन बँक खातं, आधार कार्ड यांच्या सहाय्यानं जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम म्हणजे थेट लाभ हस्तांतरण योजना राबवली गेली आणि अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा होऊ लागली. जगातली सर्वात मोठी आणि यशस्वी ठरलेली थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून या उपक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळालं आहे हे आपल्याला मी अभिमानानं सांगू इच्छितो. पहल या नावानं ही योजना ओळखली जाते. नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत जवळजवळ 15 कोटी LPG धारक पहल योजनेचे लाभार्थी ठरले आहेत. 15 कोटी लोकांच्या बँक खात्यात हे अनुदान थेट जमा होऊ लागलं आहे. दलाल नाही, कोणाच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही, भ्रष्टाचाराची शक्यताच नाही. एकीकडे आधार कार्ड, दुसरीकडे जनधन खातं उघडणं आणि तिसऱ्या बाजूला राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून लाभार्थ्यांची यादी तयार करणं, त्यांना आधार क्रमांक आणि खाते क्रमांकाशी जोडणं हा उपक्रम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मनरेगा, ज्याद्वारे गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, त्याबद्दल अनेक तक्रारी येत होत्या. पण आता अनेक ठिकाणी मजुरी करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे थेट जमा होऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्येही अनेक अडचणी येत होत्या, त्याबाबत अनेक तक्रारी होत्या, त्याही आता दूर होत आहेत आणि भविष्यात त्याबाबत आणखीही प्रगती होईल. आत्तापर्यंत सुमारे 40,000 कोटी रुपये विविध योजनांच्या माध्यमातून थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जवळपास 35 ते 40 योजना आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहेत असा माझा ढोबळमानानं अंदाज आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे एक सोनेरी क्षण. योगायोगानं यंदाचं वर्ष आपल्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. संसदेमध्ये या निमित्तानं संविधान या विषयावर 2 दिवस विशेष चर्चा ठेवण्यात आली होती आणि ती अतिशय उत्तम प्रकारे झाली. सर्व पक्षांनी, सर्व खासदारांनी घटनेचं पावित्र्य, घटनेचं महत्त्व, घटनेचा मूळ गाभा समजणं याविषयी खूप चांगली चर्चा केली आणि हा उपक्रम आपण पुढेही चालू ठेवायला हवा. जनतेला सत्तेसोबत आणि सत्तेला जनतेसोबत जोडण्याचं काम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं करता येईल का? घटनेनं आपल्याला खूप अधिकार दिले आहेत, त्याबद्दल नेहमी चर्चा होते आणि झालीही पाहिजे, त्याचं महत्त्व आहेच. परंतु घटनेनं काही कर्तव्यांवरही भर दिलेला आहे, त्याची चर्चा मात्र फार कमी होते असं दिसून येतं. निवडणुकांच्या काळात चहूबाजूनी जाहिराती होतात, भिंतींवर लिहिलं जातं, मोठमोठे फलक लागतात की मतदान करणं हे आपलं पवित्र कर्तव्य आहे. मतदानाच्या वेळी आपल्या कर्तव्याची जशी चर्चा होते तशी नेहमीच्या जीवनात का नाही होत? बाबासाहेब आंबेडकरांचं 125वं जयंती वर्ष साजरं करत असताना 26 जानेवारीच्या निमित्तानं शाळा, कॉलेजेस, गावोगावी तसंच शहरातल्या सोसायट्यांमध्ये, संस्थांमध्ये कर्तव्य या विषयावर निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा तसंच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करायला काय हरकत आहे? 125 कोटी भारतीयांनी कर्तव्य भावनेनं एकापाठोपाठ एक पाऊल उचलत पुढे वाटचाल केली तर मोठा इतिहास घडू शकेल. पण कुठेतरी सुरुवात तर करायला हवी. माझ्या मनात एक विचार आला आहे, आपण 26 जानेवारीच्या आत आपलं कर्तव्य, ड्युटी याबद्दल आपल्या भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेत लिहायचं असेल तर हिंदीमध्ये, किंवा इंग्रजीत लिहायचं असेल तर इंग्रजीमध्ये कर्तव्य या विषयावर कविता असेल किंवा निबंध असेल तो लिहून माझ्याकडे पाठवू शकाल? मला तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत. आपलं लेखन माय गॉव या माझ्या पोर्टलवर पाठवा. माझ्या देशातील युवा पिढी कर्तव्याबद्दल काय विचार करते हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. एक छोटासा प्रस्ताव द्यावासा वाटतो. 26 जानेवारीला जेव्हा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत तेव्हा आपल्या शहरामध्ये महापुरुषांचे जे पुतळे उभारलेले आहेत त्यांची स्वच्छता, त्याच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरण आपल्या नागरिकांद्वारे, शाळा कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांद्वारे करता येईल का? आणि मी हे सरकारी पातळीवरून बोलत नाही आहे. महापुरुषांचे पुतळे उभारताना आपण मोठ्या श्रद्धेने ते उभारतो पण नंतर त्यांची देखभाल करण्याच्या बाबतीत आपण कमालीचे उदासीन असतो. समाजासाठी, देशासाठी आपण हे सहजतेनं करू शकतो का? येत्या 26 जानेवारीनिमित्त आपण सर्वांनी मिळून या महापुरुषांच्या प्रतिमांची स्वच्छता, तिथल्या परिसराची स्वच्छता जनता जनार्दनाद्वारे, नागरिकांद्वारे करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करूया. प्रिय देशवासियांनो, पुन्हा एकदा आपल्याला 2016 या नववर्षानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकलात. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.